नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं स्नेहा नायक तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. महाराष्ट्राचे मुखेलमंत्री म्हणून भाजपाचे फुडारी देवेंद्र फडणवीस हांणी आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या हाजेरींत मुंबयच्या आझाद मैदानाचेर जाल्ल्या सोपुतविधी सुवाळ्यांत सोपूत घेतलो. शेतकी खातें पिकांचे लागवडी खातीर शेतकारांक जायत्यो सवलती दिता, मात पैशांच्या हायसाक बळी पडून शेतकारांनी आपल्यो शेतजमनी विकच्यो न्हय असो उलो शेतकी मंत्री रवी नायक हांणी मारलो. गोंय राज्य शिक्षणीक संशोधन आनी प्रशिक्षण मंडळान शालेय शिक्षणांतल्या परिवर्तना खातीर नवो राज्य अभ्यासक्रम आराखडो ह्या विशयाचेर आयोजीत केल्ल्या दोन दिसांच्या राष्ट्रीय चर्चासत्राचें उक्तावण आयज राजभवनावेल्या दरबार सभाघरांत जालें. राज्यातल्या विद्यार्थ्यांची 100% अपार नोंदणी जावची म्हणून दर म्हयन्याचे 9 आनी 10 तारखेक अपार नोंदणी दीस आयोजित करपाचो निर्णय शिक्षण खात्यान घेतला. आता पुराय खबरो. भारतीय जनता पक्षाचे फुडारी देवेंद्र फडणवीस हांणी आयज महाराष्ट्राचे 31वे मुखेलमंत्री म्हणून सोपूत घेतलो. मुंबयच्या आझाद मैदानार जाल्ल्या सुवाळ्यात राज्यपाल CP राधाकृष्णन हाणें फडणवीस हांकां पदाचो आनी गोपनियतेचो सोपूत दिलो. जाल्यार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आनी शिवसेनेचे मुखेली एकनाथ शिंदे हांणी उपमुखेलमंत्री म्हणून सोपूत घेतलो. सोपूतविधी सुवाळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी खासा हाजीर आशिल्ले. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, अमित शहा, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, बिहाराचे मुखेलमंत्री नितीश कुमार, आंध्र प्रदेशाचे मुखेलमंत्री चंद्रबाबू नायडू, मंत्री शिवराज सिंग चौहान, मंत्री JP नड्डा, रामदास आठवले, मंत्री जयशंकर, उत्तर प्रदेशाचे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ आनी हेर फुडारी हाजीर आशिल्ले. तशेंच उद्देग, खेळ, सिनेमा आनी हेर मळावेले मानेस्त लेगीत व्हडा संख्येन हाजीर आशिल्ले. शेतकी खातें पिकांचे लागवडी खातीर शेतकारांक जायत्यो सवलती दितात, मात पयशांच्या हायसाक बळी पडून शेतकारांनी आपल्यो शेतजमनी विकच्यो न्हय असो उलो शेतकी मंत्री रवी नायक हांणी मारलो. फोंड्या संवसारीक मातये दिसा निमतान आयोजीत केल्ल्या कार्यावळींत ते उलयताले. ह्या वेळार शेतकी खात्याचे संचालक संदीप फळदेसाय, सहाय्यक संचालक किशोर भावे, सहाय्यक संचालक संगीता वेळीप, कृषी अधिकारी राजेश दिकोस्ता आनी कृषी रत्न पुरस्कार जैतिवंत हेमंत सामंत माचेर हाजीर आशिल्ले. पूर्वजांच्यो जमनी तिगोवन दवरपाक तरणाट्यांनी तांची लागवड करपाची गरज आसा. रानांतली जनावरां पिकांची नासाडी केल्ल्यान खात्या वतीन शेतकारांक लुकसाण भरपाय दितात. राज्यातल्या सगळ्या म्हालांतल्या कृषी अधिकाऱ्यांनी म्हालांत सगळ्यांत चड जमनींची लागवड करपाक शेतकारांक मार्गदर्शन करचें. ताका लागून कृषी अधिकाऱ्यांक पयले 1,00,000, दुसरे 50,000 आनी तिसरे 25,000 रुपयांची इनामां दितले अशेंय मंत्री नायक हांणी सांगले. गोंय राज्य शिक्षणीक संशोधन आनी प्रशिक्षण मंडळान शालेय शिक्षणांतल्या परिवर्तना खातीर नवो राज्य अभ्यासक्रम आराखडो ह्या विशयाचेर आयोजीत केल्ल्या दोन दिसांच्या राष्ट्रीय चर्चासत्राचें उक्तावण आयज दोना पावला राजभवनावेल्या दरबार सभाघरांत जालें. केंद्र सरकाराच्या शिक्षण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील, गोंय सरकाराचे शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकार, राष्ट्रीय शिक्षणीक संशोधन आनी प्रशिक्षण मंडळाचे संचालक प्राध्यापक दिनेश प्रसाद सकलानी, निपाची कुलगुरू प्राध्यापक शशिकला वंजारी, शिक्षण संचालक शैलेश जिंगडे, गोंय राज्य शिक्षण संशोधन आनी प्रशिक्षण मंडळाचे संचालक मेघना शेटगांवकार आनी हेर मानेस चर्चासत्राच्या उक्तावण कार्यावळीक उपस्थित आशिल्ले. समाजातल्या निमण्या विद्यार्थ्यांमेरेन दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून दिवपा खातीर सरकाराचे यत्न असून ते खातीर वेगवेगळ्या डिजिटल माध्यमांचो वापर करतात अशें आनंदराव पाटील हांणी ह्या वेळार उलयतना सांगले. तशेंच अध्यापनात तंत्रगिन्यानाचो वापर करपा खातीर शिक्षकांक प्रशिक्षण दितात. तांणी ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडमीक अकाउंट रजिस्ट्री ID वेवस्थेच्या अंमलबजावणीविशी म्हायती दितना विद्यार्थ्यांची शाळांतली नाव नोंदणी, सगळ्या विद्यार्थ्यांच्यो शिक्षणीक नोंदणी आनी हेर नोंदी वेवस्थीत दवरपा खातीर पोर्टल डिझायन केल्ल्याचे सांगले. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणे खातीर राज्य सरकारान सुरू केल्ल्या उपक्रमाची म्हायती दितना दोन कृती दळां, एक शालेय शिक्षण आनी एक उच्च शिक्षणा खातीर समित्यांची स्थापणूक केल्ल्याचे प्रसाद लोलयेकार हांणी सांगले. राष्ट्रीय शिक्षण धोरण लक्षात दवरून दर्जेदार शिक्षण, प्रवेश प्रक्रिया, शिक्षणात समानताय अशा गजालींचेर लक्ष केंद्रीत केल्ले आसा. विशेष भुरग्यां खातीर फुडल्या वर्सा सावन राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करतले अशीय म्हायती तांणी दिली. कायदो आनी न्यायमंत्री आलेक्स सिक्वेरा फाल्यां शुक्रारा 6 डिसेंबराक सकाळी 10:30 वरां सावन रूम नंबर 404 चवथो माळो माथानी साल्डणा प्रशासकीय प्रकल्प मडगांव हांगा लोकांक मेळटले आनी लोकांची गाराणी आयकून घेतले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात. आकाशवाणी पणजीच्या युट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.
राज्यातल्या विद्यार्थ्यांची 100% अपार नोंदणी जावची म्हण दर म्हयन्याचे 9 आणि 10 तारखेक अपार नोंदणी दीस आयोजित करपाचो निर्णय शिक्षण खात्यान घेतला. दर म्हयन्याची 9 आणि 10 तारखेक विद्यार्थ्यांनी पोर्टलाचेर विद्यार्थ्यांची माहिती भरून अपार आयडी तयार करपाची असो उलो शिक्षण खात्यान मारला. हाची सुरवात 9 आणि 10 डिसेंबर सावन जातली. विद्यार्थ्यांची शिक्षणीक उदरगत आणि कारकिर्दीची नोंदी जावची हे हेतान ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री अपार तयार करपाचो निर्णय सरकारान घेतला. एखादो विद्यार्थी खंयच्या राज्यात आणि खंय शिक्षण घेता ताचो सोदूय फुडाराक घेवपूय अपार आयडीक लागून शक्य जातले. सगळ्या विद्यार्थ्यांनी अपार नोंदणी करची असो उलो शिक्षण खात्यान मारला. विद्यार्थी आणि पालकांनी गरजेची माहिती देऊन शिक्षकांक अपार नोंदणी खातीर सहकार्य करचे असे कळयला. एक देश एक विद्यार्थी नोंदणी मोहिमेखाला 12 आकडो आशिल्लो आकडो विद्यार्थ्यांक दितात. हाका लागून शिक्षण खात्याक विद्यार्थ्याचे शिक्षणीक उदरगतीचो नियाळ घेवप शक्य जातले. शिक्षणीक प्रमाणपत्रां हेर प्रमाणपत्रां गुणपत्रिका डिजीलॉकरांत स्टोर करून दवरप विद्यार्थ्यांक शक्य जातले. हाचो फुडाराक विद्यार्थ्यांक प्रवेशा खातीर तशेंच नोकरे खातीर लाव जातलो. अपार नोंदणी विशीं जागृताय करपाक शिक्षण खात्यान जायते उपक्रम हातात घेवपाची माहिती शिक्षण संचालक शैलेश झिंगडे हांणी दिली. राज्यातल्या दिव्यांगांच्या सशक्तीकरणा खातीर केंद्र सरकारान हालीच गोंय राज्या खातीर सर्वसमावेशक प्रादेशीक केंद्राक मंजुरी दिल्ल्याचे जाहीर केल्ल्यान दिव्यांग सशक्तीकरण आणि समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे उपकार मानले. त्याच परवरेच्या संजय स्कुलांत आयोजित केल्ल्या आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिसाच्या कार्यावळींत उलयताले. सर्वसमावेशक प्रादेशीक केंद्रात दिव्यांगांक खातीर वेगवेगळे अभ्यासक्रम प्रशिक्षण सुविधा कुशळताय वाढ आणि हेर सुविधा असतल्यो असे त्यांनी सांगले. दिव्यांगांच्या कल्याणा खातीर राज्य सरकारान दिव्यांग सशक्तीकरण खात्याच्या माध्यमातल्यान कित्येक येवजण्यो सुरू केल्ल्याचे त्यांनी सांगले. दिव्यांगांच्या कल्याणा खातीर बिगर सरकारी संस्थांकडल्यान राबोवपात येवपी उपक्रमांची फळदेसाय हांणी तोखणाय केली. राज्य दिव्यांग आयोगाचे आयुक्त गुरुप्रसाद पावसकार हांणी राज्य सरकारान गोंय वैजकी महाविद्यालयांत दिव्याशय केंद्र सुरू केल्ले खातीर सरकाराचे अभिनंदन करून ह्या केंद्रातल्यान दिव्यांगजनांक फुकट वैजकी आणि हेर सुविधा मेळपाक मजत जातली असे सांगले. ह्या वेळार मंत्र्या हस्तुकी नॅशनल पॅरा स्विमींग सर्तीच्या पुस्तिकेचे विमोचन झाले. उदका पुरवण खात्याचे मुखेल अभियंते प्रमोद बदामी हांका सरकारान 6 महिन्यांची मुजतवाड दिल्या. हे विशीची अधिसुचोवणी जारी झाल्या. उदका पुरवण खात्याच्या मुखेल अभियंत्यां सयत सर्वसाधारण प्रशासन फाट्यातल्या एका स्टॅनोग्राफराक वर्साची मुदत दिल्या. उदका पुरवण खात्याचे मुखेल अभियंते प्रमोद बदामी हे 30 नोव्हेंबराक निवृत्त जावपाचे आशिल्ले. 1 डिसेंबर 2024 ते 31 मे 2025 हे 6 महिने तांका सेवेत मुजतवाड दिल्या. उदका पुरवण खात्या वतीन बऱ्याच प्रकल्पांची कामां सुरू आसात. उदकाचो साठो करपा खातीर बंदारेंची कामां सुरू आसात. तशेंच म्हादयच्या उदकाचो प्रस्न न्यायप्रविष्ट आसा. प्रमोद बदामी हे अणभवी अधिकारी आशिल्ल्यान तांकां सगळ्या प्रस्नांची जाण आसा. हाका लागून तांकां सेवेत मुजत वाड दिल्ल्याची माहिती गोपांनी दिली. इतले मजगतीं सर्वसाधारण प्रशासन फाट्यांतल्यो स्टॅनोग्राफर सुकुरिनो फाल्कांव हांकां 1 वर्साची मुजतवाड दिल्या. देशांतल्या बंदरांनी काम करपी कामगारांच्यो मागण्यो चालीक लावपा खातीर देशांतल्या हेर बंदरा सयत मुरगांव बंदरांतल्या कामगारांनी आयज मुरगांवां मुख्यालया सामकार निदर्शनाक केली. ह्या वेळार कामगार फुडारी उल्हास ठाणेकार, शाहीर खान, अनिल एकोसकार, जूड डिकोस्ता, सियान फर्नांडीस आनी हेर फुडाऱ्यांची उलोवपां जाली. परत एक फावट मुखेल खबरो. महाराष्ट्राचे मुखेलमंत्री म्हण भाजपाचे फुडारी देवेंद्र फडणवीस हांणी आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या हाजेरीत मुंबयच्या आझाद मैदानाचेर जाल्ल्या सोपुतविधी सुवाळ्यांत सोपुत घेतलो. शेतकी खातें पिकांचे लागवडी खातीर शेतकारांक जायत्यो सवलती दिता, मात पयशांच्या हायसाक बळी पडून शेतकारांनी आपल्यो शेतजमनी विकच्यो न्हय असो उलो शेतकी मंत्री रवी नायक हांणी मारलो. राज्यातल्या विद्यार्थ्यांची 100% अपार नोंदणी जावची म्हण दर म्हयन्याचे 9 आणि 10 तारखेक अपार नोंदणी दीस आयोजित करपाचो निर्णय शिक्षण खात्यान घेतला. इतल्यान प्रादेशिक खबरो हांगा सोपतात.